श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वां हनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं का पड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं। ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अशास्त्र विहितं घोरम् तप्यन्ते ये तपोजनाः। दंभाहंकार संयुक्ताः काम राग बलान्विताः। 17व्या अध्यायातला 5वा श्लोक आणि 6वा श्लोक। कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः मामच एवांत शरीरस्थम तान विद्धि असुर निश्चयान। हे 5 आणि 6 असे 2 श्लोक आपण एकत्र पाहत होतो। याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते निरूपण आपण पाहतो आहोत। दंभ आणि अहंकार यांनी युक्त होऊन तसंच काम आणि राग म्हणजे काम आणि काम भोगण्याची आवड तसंच बळाच्या जोरावर जे शास्त्रांनी सांगितलं नाही असं अशास्त्र विहितं घोर तप जे करतात। वाक्य अपुरं आहे ते शरीरात असलेल्या म्हणजे अचेतन शरीराला जसा त्रास देतात स्वतःच्याच आणि कदाचित इतरांच्याही पंचभूतिक देहाला देखील व्याप करतात तसं शरीरात प्रत्येकाच्या शरीरात मी असल्यामुळं जीवरूपानी खरं म्हणजे माझीच वस्ती असल्यामुळं मला देखील ते त्रास देतात ते जीवाला देखील पीडा देतात। कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः मामच एव अंतःशरीरस्थम शरीराच्या आत असणाऱ्या मला देखील ते व्यापच करतात। तान विद्धी असुर निश्चयान ते मात्र असुर प्रवृत्तीचे आहेत असं जाण। ना शास्त्राचे नि किरणावे खाकरोही नेणती जीवे परी शास्त्रज्ञाही शिवे टेको ने दिती। वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती। आपुलेनीची आटोपे धनित्वाचे नि दर्पे साचची पाखंडाची तपे आचरती आदरती। आपुलिया पुढिलांची या अंगी घालूनी कातिया रक्तमासा प्रणितया भरभरू। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। शास्त्राची चर्चा करण्यासाठी म्हणून सुरुवात करायला देखील जे आवाज बाहेर काढायला देखील खाकरायला देखील जे तयार नसतात, प्रारंभच करायला तयार नसतात, तरी शास्त्रज्ञही शिवे टेको नाही देती आणि शास्त्र जाणणारे जे आहेत त्यांना आपल्या वेशीपर्यंत देखील जे येऊ देत नाहीत, दूर ठेवतात. वडिलांच्या क्रिया देखोनी वाती वाकुलिया, आणि जे श्रेष्ठ आहेत वडील याचा अर्थ त्यांच्या आचरणाची जे टिंगल करतात. पंडिता डाकुलिया वाजविती, आणि पंडितांची देखील हेटाळणी करतात. आपुलेनीची आटोपे म्हणजे स्वतःच्याच घमेंडीमुळं. धनित्वाचे नि दर्पे संपत्तीच्या दर्पामुळं. साचची पाखंडाची तपे आदरिती, ते तप करतात पण त्याच्यात पाखंड असतं, कारण नेहमीच ते कोणाच्याही तपात पाखंडच पाहतात. अशा व्यक्ती असतात की ते कोणावरच विश्वास ठेवत नाहीत. कोणीही सज्जन आहे असं म्हटलं तर त्याच्यात चूक काढतात, त्याला नावं ठेवतात. कोणीही जरी झाला तरी देखील प्रकृतीच्या दृष्टीने काही ना काहीतरी चूक आढळायची तर त्या चुकीवर ते बोट ठेवतात आणि म्हणतात की हे सगळं ढोंगीच आहे, ढोंगांनी भरलेलं आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा कुठंही तप घडतं त्या त्या ठिकाणी त्यांना ढोंग दिसतं, म्हणून स्वतःचंही तप ते ढोंगांनीच आचरतात, कारण तप हे नेहमीच ढोंगांनी आचरण्याची गोष्ट आहे असाच त्यांचा समज असतो. धनित्वाचे नि दर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती, आपुलिया पुढिलांचिया अंगी घालूनी कातिया रक्तमासा प्रणितया भरभरू. आणि वेळ प्रसंगी ते यज्ञ किंवा तप करत असताना आपल्या स्वतःलाही इजा पोचवतात आणि पुढिलांचिया म्हणजे समोरचा आहे त्यालाही इजा पोचवायला पुढे मागे पाहत नाहीत. आपुलिया पुढिलांचिया अंगी घालूनी कातिया कोयता चालवायला मागे पुढे पाहत नाहीत. रक्तमासा प्रणितया भरभरू. पूर्वी यज्ञामध्ये देखील मोठी हिंसा होत असे, आजही यज्ञामध्ये हिंसा किंवा पूजेमध्ये हिंसा अशा प्रकारचे प्रकार आहेत. जत्रेमध्ये विशेष करून वेगवेगळ्या गावांमध्ये होणाऱ्या कुठं ना कुठंतरी जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा होते. कोयता घालायला मागं पुढं पाहत नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही काय बुद्धी असेल कोण जाणे, पण आपल्या देवाला हा रक्तमासाचाच नैवेद्य लागतो अशा प्रकारच्या समजुतीने देवाला जो नैवेद्य लागतो देव खात नाही, त्यामुळं तिथं जाऊन जे काही असेल ते हेच शिजवून खातात आणि तिथं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो. त्या विषयात मी पडत नाही. रिचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची. किंवा कधी कधी जळत कुंडामध्ये म्हणजे यज्ञामध्ये अग्नी पेटवलेला असतो त्याच्यामध्ये प्राण्यांना ढकलतात. लाविती चेड्याच्या तोंडी किंवा कोणी चेटूक करणारा असेल तर त्याच्याकडे याची केस होतात. नवसिया देती उंडी बाळकांची. आणि कधी कधी जन्माला येणारं जे बाळ असतं त्या बाळाला नवस म्हणून देवाच्या चरणी उंडी देतात म्हणजे बळी देतात. याच्यावर काही बोला असं वाटत नाही. आग्रहाची या उजरिया हे सगळं आपला उत्कर्ष व्हावा यापोटी सगळं घडतं. आग्रहाची या उजरिया क्षुद्र दैवतावरिया आणि आपला उत्कर्ष क्षुद्र देवतांना प्रसन्न करून घेतल्यामुळे होईल अशा अपेक्षेने अशा भावनेने अशा कल्पनेने अन्न त्यागे सातरिया ठाकती एक. कधी कधी सात सात दिवस उपवास करतात, अन्न त्याग करतात. हेही स्वतःच्या शरीराला पाच भौतिक शरीराला कष्ट देणंच आहे, पण अशा प्रकारे क्षुद्र देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी स्वतःचा उत्कर्ष व्हावा म्हणून सात सात दिवस स्वतः देखील उपवास करतात. अगा आत्मपरपीडा बीजतम क्षेत्री सुहाडा पेरिती मग पुढा तेची पिके. एकतर स्वतः तरी पीडा देणं किंवा दुसऱ्याला तरी पीडा देणं याचंच बीज या तमक्षेत्रामध्ये ते जणू पेरतात. असं होतं की हे बीज एकदा पेरलं तशा प्रकारचा व्यवहार सुरू झाला की तुमच्या मुलांवर देखील तेच संस्कार होतात. त्यांना देखील असंच वाटतं की हेच करायला पाहिजे. त्यांच्या मुलांवरही तेच संस्कार होतात. असं करून कुळधर्मामध्ये या गोष्टी समाविष्ट होतात आणि मग समाजामध्ये अशाच प्रकारची हिंसा जणू पिकते वर्धिष्णु होते. बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया न धरी होयतया समुद्री जैसे. आपल्या स्वतःच्या बाहुबळावर देखील नाही आणि नावेचाही आश्रय ज्याने घेतला नाही अशा व्यक्तीचं समुद्रामध्ये जे काही व्हायचं असतं तसं याचं होतं. का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय. जो वैद्याचा द्वेष करतो वैद्य नारायणो हरिही असं म्हटलेलं आहे. वैद्य हा नारायण स्वरूप आहे, जणू हरी म्हणजे विष्णू आहे. जसं सर्व भूतमात्रांना धारण करण्याचं काम विष्णू करतो तसं वेळप्रसंगी वैद्य ते काम करतो. वैद्यांचा मोठा उपकार आहे. शरीरामध्ये जेव्हा दोष निर्माण होतो तेव्हा तो दोष औषधांनी जातो. समर्थांनी औषधं न घे असो न व्यथा पथ्य न करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख असं म्हटलेलं आहे. वैद्यांचा द्वेष करता कामा नाहीये, डॉक्टरांचा द्वेष करता कामा नाहीये. का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा आणि त्यांनी जे औषध दिलेलं असतं ते लाथाडून देतो. काही काही मंडळी कधी कधी तशी उन्मत्तपणाच करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय. तो जीवित्वाला मुकतो. नाना पडिकराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके. वाटाड्याची गरज नाही इथपर्यंत ठीक आहे, पण स्वतःचे डोळे बंद करण्याची काही गरज नसते. नाना पडिकराचे निसळे वाटाड्याचा द्वेष करून जणू स्वतः अंध व्हायचं. काढी आपुलेची डोळे हे आपलेच डोळे काढून टाकण्यासारखं आहे, कारण वाट माहीत नसेल. रानामध्ये बऱ्याच ठिकाणी वाटा फुटलेल्या असतात. त्यावेळेला वाटाड्याला न विचारणं वाटाड्याचा द्वेष करणं म्हणजे जणू स्वतःचे डोळे काढून ठेवल्यासारखंच असतं. तुम्ही कुठं जाल काही सांगता येत नाही, कुठं चुकाल काही सांगता येत नाही. ते वानवसा अंधळे जैसे होय, स्वतःच्या इच्छेनी जणू अंधत्व पत्करल्यासारखं ते होतं, तैसे तया आसुरा होये निंदुनी शास्त्रांची सोये, सैंघ धावताती मोहे आडवी जे का। त्या त्या प्रकारे अशा असुर प्रवृत्तीच्या व्यक्तींचं घडतं। शास्त्रांचे मार्ग त्याची तर निंदा केलेली असते, स्वतःला तर मोह असतो, त्या मोहापोटी तो सैरावैरा कर्म करत सुकलेला असतो, त्यामुळे आड वाटेला जातो। कामू करवी ते करीती, आपली आपली कामना आपल्याला कर्म करायला लावणं हे चांगलं नाही। धर्म सोडून, नीती सोडून, न्याय सोडून, केवळ मोहापोटी म्हणजे चार पैसे मिळतील म्हणून जी करू नयेत अशी कर्म करायला प्रवृत्त होणं किंवा बेईमानी करणं, कामू करवी ते करती, हे करतात ते केवळ त्यांना त्यांची इच्छा, काम, वासना, क्रोधू मारवी ते मारिती, आणि काम प्रतिहत झाला की क्षुब्धता निर्माण होते, ती क्षुब्धता अजूनच त्रासदायक राहते। किंबहुना माते पुरीती दुःखाचा गुंडा, किंबहुना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला म्हणजे परमात्म्याला, आत असणाऱ्या परमात्म्याला ते जणू पुरून टाकतात। दुःखाचा गुंडा जे दगडी कबर जशी बांधावी आणि त्याच्यात जसं त्याला टाकावं तसं स्वतःच्याच जीवाला ते हानी पोहोचवतात। आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, मज आत्मया तेतुलाही होय शिणू। आपल्या स्वतःच्या देहाला अथवा दुसऱ्याच्या देहाला, आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, अशा प्रकारे स्वतःच्या देहाला दुःख देणं काय आणि दुसऱ्याच्या देहाला दुःख देणं काय, प्रत्येकाच्या आत मीच एक भरून राहिलेला असल्यामुळं। 13व्या अध्यायात इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, ही जी शरीरं आहेत वेगवेगळी त्यांना क्षेत्र असं म्हणतात, आणि हे क्षेत्र आहे असं जाणणारा, त्या क्षेत्रातच असणारा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात। आणि क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ मात्र एकच आहे, मीच आहे असं म्हटलेलं आहे। त्यामुळे कोणाच्याही अंतर्यामी जर धक्का दिला, कोणाच्याही जीवाला जर त्रास दिला, तर परमात्म्याला त्रास दिल्यासारखा होतो। आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, मज आत्मया तेतुलाही होय शिणू। तो खरं म्हणजे मला त्रास देण्यासारखा आहे, पै वाचेचेनीही पालवे पापिया तया नातळावे, परी पडिले सांगावे त्याच्यावया। खरं म्हणजे या अशा प्रकारच्या व्यक्तींचं वर्णन करणं हे वाचेचेनीही पालवे म्हणजे वाचेनी देखील अशा दुर्गुणांना स्पर्श करू नये, पापिया तया नातळावे, अशा पापी मंडळींना त्यांचं वर्णन करण्यासाठी वाचा देखील वापरू नये। खरं म्हणजे परी पडिले सांगावे त्याजावया, पण मला मात्र हे सांगावं लागतंय, एकतर निरूपणाचा ओघ म्हणून असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि या दुर्गुणांचा त्याग करावा म्हणून मी केवळ सांगतो आहे झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। प्रेत बाहेरे घालीजे का अंत्यजू संभाषणी त्याजीजे, हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते। जसं प्रेत एखादी व्यक्ती गेली, तर लवकरात लवकर बाहेर घालवा म्हणतात. फार काळ ठेवू नका. जे घराचा मालक असला तरी देखील जे उरलेले असतात, आता तो मालक गेला, जे उरतात ते असं म्हणतात की यांना लवकरात लवकर काढा घराबाहेर. प्रेत बाहेरी घाले जे का अंत्यजू संभाषणी त्याजी जे, किंवा अंत्यज आहे म्हणजे हीन कर्माचा, जातीवाचक म्हणून घेऊ नका. त्याच्याशी संभाषण देखील करू नये. हे असो हाते क्षाळी जे कश्मलाते, चिखल जर हाताला लागला तर तो जसा धुऊन काढावा लागतो, प्रेत जसं लवकरात लवकर बाहेर काढायला लागतं, किंवा अंत्यज आहे तर तो संभाषणामध्ये देखील टाळावा लागतो. तेथ शुद्धीची आशा तो लेपू न मनवे जैसा, म्हणून चिखल लागला तर शुद्धीच्या कारणाकरता आता जसा तो चिखल लागला पण धुऊन काढायचा, त्या चिखलाचा जो स्पर्श आहे तो गणू नये, आता तो धुऊन काढावा. तया ते सांडावाया तैसा अनुवादू हा, तशा प्रकारे ही असुर लक्षणं खरं म्हणजे टाकून द्यावीत या उद्देशाने इथं केवळ सांगितली, हा अनुवाद केला, हे वर्णन केलं. तरी अर्जुना, तू तया ते देखसी तई स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. तर हे अर्जुना, जेव्हा जेव्हा तुला अशा प्रकारचे असुरांचे गुण, असुरांची लक्षणं अशी दिसतील, तेव्हा तेव्हा तू माझं स्मरण कर. तरी अर्जुना, तू तया ते देखसी तई स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. याच्यापेक्षा वेगळं कोणतंही प्रायश्चित्त इथं योग्य होणार नाही. एकतर 16व्या अध्यायात देखील असुरांची लक्षणं सांगितली, आणि इथं असुर कशा रीतीने तप करतात हे सांगितलं. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सहज जाता जाता जे सांगितलं की जेव्हा जेव्हा समाजामध्ये अशा प्रकारची असुर लक्षणं दिसतात तेव्हा तेव्हा सहसा आपण टीका करायला प्रवृत्त होतो. अगदी असुर नव्हे पण समाजामध्ये जो अतिरेक कधी कधी होतो, तपच आहे पण कशा रीतीने करायचं, पूजाच आहे कशा रीतीने करायचं, अगदी उत्सव आहे तो कशा रीतीने करायचा, याचं तारतम्य जेव्हा समाजात सुटलेलं दिसतं तेव्हा आपण तासन तास त्याच्या टीकेकरता वेळ घालवतो. जे लोकांना कसं वेळ लागलेलं आहे हे एकमेकात बोलण्यासाठी तासन तास खर्च करतो. मग तो गणेशोत्सव असो, दहीहंडी असो, अथवा चांगल्या कारणासाठी सुरू झालेलं आणि विकृती पावलेलं असं कोणतंही काम असो, ज्ञानेश्वर महाराज उपाय असं सांगतायत. हे काही उत्सव असुरांचे नाहीयेत, तरी देखील सात्विकांना न आवडणारे आहेत. असं जरी असेल तरी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तरी अर्जुना तू तया ते देखसी तई स्मर हो माते. तू आता हे कसे आहेत, काय आहेत, हे आपण कसे चांगला विचार योग्य करणारे आहोत आणि हे कसे सगळे चुकलेले आहेत, आपण कसे सात्विक आणि काय शहाजोग आहोत, आणि समाजाची कशी अवनती होते आहे याची चर्चा करण्यात वेळ घालवण्याच्या ऐवजी तू जेव्हा जेव्हा हे काही पाहशील तेव्हा माझं स्मरण कर म्हणजे झालं. तरी अर्जुना तू तया ते देखसी तई स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना। याच्यापेक्षा वेगळं कोणतंही प्रायश्चित्त इथं मान्य होणार नाही, मानवणार नाही। मी कालच कोणाशी तरी बोलताना असं म्हटलो, काल का परवा, की जे आणि जसं म्हणजे समाजासकट भूतसृष्टी सकट जे आहे ते एकाच वेळेला परमात्मा आहे, अशा प्रकारचं व्यापक ज्ञान आपल्या ठिकाणी असावं, अशी बुद्धी असावी, जे आहे ते सगळं त्याच्याच राज्यात चाललेलं आहे असं वाटत राहावं, आणि त्याच्यात आपण मात्र कसं असावं, कितपत सात्विक असावं, कितपत पारमार्थिक असावं, हे आपण आपल्यापुरतं ठरवावं, पण बाकीचं जे आहे त्याच्या सकट प्रेमाने आनंदाने राहावं। ते मास्तर आणि रामकृष्ण महेंद्रनाथ यांची पहिली भेट रामकृष्णांची जेव्हा झाली तेव्हा रामकृष्णांनी विचारलं की तुमचं कुटुंब काय करतं, तर ते म्हणाले कलकत्त्यातच असतं आणि तसं अज्ञानी आहे, त्यांची बायको शिकलेली नव्हती, तेव्हा स्त्रिया शिकत देखील नसत। तर लगेच रामकृष्ण तिटकाऱ्यांनी म्हणाले की त्या अज्ञानी आणि तुम्ही मात्र ज्ञानी। तेव्हा मास्तरांना पहिला मोठा झटका बसला। अशा प्रकारे इथपासून ते जी सगळी वाईट प्रकृती प्रवृत्ती आहे तिथपर्यंत हे एका व्यापक अर्थाने भगवंतांनीच नियोजित केलेलं विश्व आहे। विश्वरूपामध्ये हे सगळं आहे। विश्वरूपामध्ये ऋषींचं दर्शन आहे, देवांचं दर्शन आहे, असुरांचं दर्शन आहे, शस्त्र चालवणाऱ्यांचं दर्शन आहे, जसं सगळं आहे असं एका बोधानी सर्वत्र परमात्मा पाहावा आणि अविरोध वृत्तीनी आपल्या मनाला तसे क्लेश होऊ न देता राहावं, आपला मार्ग मात्र ऋषींनी सांगितलेला असावा, अशा बेतानी चालण्याची गरज आहे। तरी अर्जुना तू तया ते देखसी तई स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना। म्हणून ही श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पई येकी जतन करावी निकी सर्वापरी। म्हणून आपल्या स्वतःला चालण्यासाठी जर काही असेल तर आपण आपल्या स्वतःकरता सात्विक श्रद्धेने युक्त असावं, तीच एक जतन करावी आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये। तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू। म्हणून अशी संगत धरावी की ज्यामुळे सात्विकता आपल्या ठिकाणी वाढेल। सत्ववृद्धीचा भागू आहारू घेते, आणि सत्ववृद्धीचा पहिला भाग म्हणजे आहार, तो आहार देखील सात्विक असावा। पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करतायत। एधवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचूनी नाही बळी हेतू। आणि एरवी असं पहा की स्वभाव म्हणजे प्रकृती तयार होण्यासाठी आहारापेक्षा दुसरं कोणतंच कारण नाही। आपण ज्या बाहेरून आत गोष्टी घेतो त्यांनीच आपली प्रकृती बनते, याच्यापेक्षा दुसरं काहीच कारण नाही। आपण काय काय घेतो? आपण एकतर अन्न घेतो, आपल्या शरीरात बाहेरून जाणाऱ्या गोष्टी जे अन्न, पाणी अथवा द्रव पदार्थ आणि हवा, याच्याखेरीज दुसरं काही शरीरात जात नाही। आहाराचा जो विचार आहे त्या विचारामध्ये अनेक काही गोष्टी शरीरामध्ये जातात, स्थूलमानाने एवढ्या जातात, आणि मग डोळे डोळ्यांचा एक आहार आहे, कान कानांचा एक आहार आहे, स्पर्श स्पर्शाचा एक आहार आहे, प्रत्येक इंद्रियांचा आपला आपला आहार आहे। पण आहाराचा जो विचार आहे तो विचार स्थूलमानानी सुरुवातीला तरी निदान जेवणाचा जो आहे त्याचा विवेक हा गरजेचा आहे. बाकीचे जे आहार आहेत तर तेही आहार महत्वाचे आहेत. आणि भारतीय आहारशास्त्राप्रमाणे जसं अन्न पाणी हा जसा आहार आहे त्याप्रकारेच बाकीच्या सगळ्या इंद्रियांचं विषयांमध्ये वर्तन हा आहारच आहे. म्हणून तुकाराम महाराज डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख असं म्हणतात. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुणगान. विठ्ठल याचा अर्थ सत्य वस्तू, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्री हरी. विठ्ठल म्हणजे ही मूर्ती तर आहेच आहे पण याच्याबरोबर सत्यम वद धर्मम चर हाही विठ्ठलच आहे. करुणेची वचन, आत दयाभाव, प्रेम, कामनारहित वर्तन, कामनारहित स्वधर्म कर्माचं वर्तन. स्वधर्म हा नेहमी कल्याणकारक असतो आणि परधर्म हा नेहमी भयावह असतो. तो केवळ स्वार्थाकरता आचरला जातो. म्हणून स्वधर्म कर्माचं आचरण म्हणजे करावा विठ्ठल जीवभाव. अशा प्रकारे आहाराची जी कल्पना आहे ती कल्पना एरवी खूप जरी व्यापक असली तरी या अध्यायामध्ये आहार हा आहाराच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला जे खाणं माहितीये त्यापुरता वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचोनी नाही बळी हेतू. हा आहारच तुमचा स्वभाव ठरवतो. तुमच्या ठिकाणचा सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण आहार ठरवतो. जो स्थूल आहार आहे तो ठरवतो. प्रत्यक्ष पाहे पा वीरा जो सावधगे मदिरा तो होऊनी ठाके माजिरा तियेची क्षणी. आधी सावध आहे आणि मग दारू प्यायला मदिरा घेतली त्यांनी तर परिणाम होतो. तो उन्मत्त होतो त्याच क्षणी होतो. कोणत्या क्षणी? त्या मदिरेची नशा चढल्यावर तर उन्मत्त होतोच पण मदिरा घेतो तेव्हाच उन्मत्त झालेला असतो. त्याच्या परिणामाच्या वेळेला तर उन्मत्तच असतो पण जेव्हा तो ते स्वीकारतो तेव्हाच उन्मत्तता असते. का? जो हे संपवायचं मला म्हणून मी खरं बोलतोय. एक मिनिट किती आहे ते पाहतो. म्हणून तर दोनदा पाणी प्यायलो मी. का जो साविया अन्नरसू सेवी तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वरू झालिया निववी पयादिक. त्या प्रकारचं अन्न जो सेवन करतो ज्यांनी वात आणि कफ वाढतो अशा प्रकारचं अन्न जो सेवन करतो त्याचा वात आणि कफ हा वाढणारच. त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, वैद्यांनी सांगितलेलं असतं की हे पदार्थ तू टाळ. हे साविया अन्न रसू सेवी याचं जवळपास सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये सावा नावाचं धान्य जो सेवन करतो. सावा कोणतं धान्य आहे काही कळ हाच वर्ग सांगेल. तुम्ही काही सावा त्याच्या पोळ्या करंजा चकले भगर भगर हो वऱ्याच्या तांदळासारखं हो ना हो का. हा मी विचारलं बरं का दोन तीन जणांना पण कोणालाच सांगता येईना. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतायत जो साविया अन्न रसू सेवी त्या असं सांगतायत की भगर वऱ्याचे तांदूळ त्या प्रकारचं हे धान्य आहे. मी तुम्ही सांगितलेलं परत अशाकरता सांगितलं की हे जवळपास 100 लोक बाहेर ऐकतायत तर त्यामुळं ते स्पष्ट जायला पाहिजे म्हणून सांगितलं एवढंच. तर त्याला तो वात आणि कफ यांनी ग्रासला जाणारच जो हे धान्य सेवन करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. काय ज्वरू झाली या निववी पयादिक, ताप आलेला आहे आणि त्याला दूध जर दिलं तर त्याचा ताप वाढेल, बरा होणार नाही. ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी, का आपुलिया ऐसे करी जैसे विष. अमृत घेतल्यानंतर जसं मरण दूर जाईल आणि विष घेतल्यानंतर मरण जवळ येईल, अन्नाचा कसा परिणाम होतो हे ते सांगतायत. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होई आकारू. म्हणून तुम्ही ज्या प्रकारे अन्न सेवन करता तसा तुमच्या शरीरात धातू म्हणजे रक्त, मांस इत्यादी या गोष्टी त्या प्रकारे त्या गुणधर्माच्या निर्माण होणार. आणि धातू ऐसा अंतरी भावो पोखे, आणि जसा धातू रक्त मांस इत्यादी ज्या गुणांचं झालेलं आहे त्या गुणांप्रमाणे भाव सत्व रजतम याची वृद्धी होणार. जैसे भांडियाचे नि तापे आतुले उदकही तापे. पाणी जर तापवायचं असेल तर काहीच करता येत नाही पाणी नुसतं तापवायला. पाणी ज्याच्यात साठवलेलं आहे त्याला आज द्यावी लागते. नुसतं पाणी गरमच कधी करता येत नाही. पाणी एखाद्या भांड्यात भरून ते भांडं तापवलं की मग पाणी तापतं. तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. चित्तवृत्ती ही धातूंना वश झालेली असते. म्हणून सात्विकू रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे. म्हणून सात्विक अन्न जर घेतलं तर सत्वगुणाची वाढ होते. राजसा तामसा होईजे येरीरसी. आणि राजस भाव वाढेल अशा प्रकारचंही अन्न आहे त्याने राजस प्रकृती वर्धिष्णु होते. आणि तामस अन्न देखील आहे त्यांनी तामस भाव वाढतो. तरी सात्विकू कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू. हे सांगो करी आदरू आकर्णनी. म्हणून आता सात्विक आहार कोणता, राजस आहार कोणता आणि तामस आहार कोणता हे सांगतो ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आहारहा तू अपि सर्वस्य त्रिविधो भवती प्रिया. हा जो श्लोक आहे या श्लोकाच्या प्रस्तावनेचे श्लोक हे आधीच्या श्लोकामध्ये त्याच्या निरूपणादाखल ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले. आहारहा तू अपि सर्वस्य त्रिविधो भवती प्रिया. यज्ञस्तपस तथा दानम तेषां भेदम इमं शृणु. सर्वांना आवडणारा आहार हा खरं म्हणजे तीन प्रकारचा असतो, त्रिविध असतो, सात्विक राजस आणि तामस अशी त्याची विभागणी असते. यज्ञ तपस तथा दानम आणि त्याच प्रकारे यज्ञ देखील सात्विक राजस तामस व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे आवडतो. तप देखील त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि दान देखील सात्विक राजस आणि तामस हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये भेद आहे, तो भेद काय ते सांगतो असं भगवंतांचा श्लोक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि एकरसे आहारा कैसेनी तिनी मोहरा झालिया तेही वीरा रोकडे दाऊ. एकच आहार म्हणजे तुम्ही मुखातून घेता तो आहारच सगळा, पण त्याचे तीन प्रकार कसे आहेत ते स्पष्ट करून दाखवतो. तरी जेवणाराच्या रुची निष्पत्ती की बोनी यांची आणि जेविता तव गुणांची दासी येथ तो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोन या त्रिविधता चेष्टे त्रिधा। जेवणाराची या रुची जेवणाराची जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे निष्पत्ती की बोनी यांची त्याच्या आवडीप्रमाणे तो अन्नाची निवड करतो। आणि जेविता तव गुणांची दासी येथ आणि जो जेवणारा असतो तो जेवणारा त्रिविध गुणांना त्याच्यापैकी कोणत्या तरी एका गुणाला वश झालेला असतो। तो जीव करता भोगता हा जीव स्वतःला मी करता आहे मी भोगता आहे असं समजणारा असतो। तो गुणास्तव स्वभावता या सत्व रजत तम या गुणांमुळे तो स्वतःला करता भोगता मानतो। पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा आणि तोच शेवटी सात्विक राजस तामस असा त्रिविध प्रकारे कर्म करायला चेष्टा करायला प्रवृत्त होतो। म्हणून त्रिविधु आहारू यज्ञू ही त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधची ते। म्हणून आहार त्रिविध सांगितलेला आहे त्याप्रकारे यज्ञ देखील तीन आहेत सात्विक राजस तामस तप दान हन व्यापारू त्रिविध चिते तसंच तप दान इत्यादी जे व्यवहार व्यापार आहेत तेही सात्विक राजस तामस अशा तीन प्रकारचेच आहेत। पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते ऐक गा भले रूप करू। त्यापैकी पहिलं जे आहाराचं लक्षण आहे आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले सांगेन असं मी जे म्हटलं ते ऐक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि मग मला पाहिजे होता त्या श्लोकापर्यंत मी आलो। आयुः सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना सात्विक आहाराचं वर्णन केलंय। आयुष्य सत्व म्हणजे सत्ववृत्ती बल म्हणजे शक्ती ही शक्ती शारीरिक मानसिक बौद्धिक अंतःकरणाची सात्विक आहाराने प्राप्त होणारी आरोग्य सात्विक आहारातच आरोग्याचं बीज आहे। सुख प्रीती विवर्धना आणि ते सुख देणारं आहे। करपड्ढे करा असं काही काही वर येते घशाशी असं गुबारा धरणं नको आता हे पुढच्या वेळेला मी सांगतो। सुख प्रीती विवर्धना सुख आणि प्रेम वाढवणारं जर स्वास्थ्य असेल तर म्हणजे सुख असेल तरच मग सर्वाबद्दल प्रेम वाटत। रस्याहा म्हणजे रसयुक्त स्निग्धाहा म्हणजे स्निग्ध स्थिराहा म्हणजे त्याचे जे सुख आणि प्रेम हे जे भाव आहेत हे भाव चिरकाल टिकणारे स्थिर राहणारे। हृदया म्हणजे मनाला चित्ताला अंतःकरणाला हृदय असणारे म्हणजे आनंद देणारे समाधान देणारे। आहार हा सात्विक प्रिय असा आहार सात्विक व्यक्तींना प्रिय असतो। काय आहे ते पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति ही शांति ही शांति ही। हरि 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 ज्ञानोपा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहेत। उद्या गुरुवार असल्यामुळं सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत गणेशपुरम इथं सत्संगाचा कार्यक्रम होईल। या महिन्यातला हा पहिला गुरुवार असल्यामुळं सायंकाळच्या केंद्राला सुट्टी राहील। येत्या शनिवारी सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत गणेशपुरम इथे अभंग ज्ञानेश्वर आधारित असं प्रवचन होणार आहे। आणि या येत्या रविवारी सकाळी 7 ते 8 परमपूजनीय स्वामीजींच्या समवेत ध्यान आणि 8 ते 9 स्वामीजींचं प्रवचन असा कार्यक्रम होईल। येत्या रविवारी सायंकाळी अध्यात्म मंगलधाम येथे 6:30 ते